नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताक स्वावलंबी आनी विकसीत राष्ट्र करपाक फुडली दोन दशकां म्हत्वाची आसतली अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळां. ह्या प्रवासात उत्तराखंडाची विशेष भूमिका आसतली. अक्षय उर्जा, सेंद्रीय शेती, आयुष, पर्यटन, स्टार्टअप्स आनी कुशळट्या विकासात राज्याच्या प्रचंड क्षमतेचेर तांणी उजवाड घालो. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हांच्या फुडारपणाखाला उत्तराखंड विकासाची नवी उंचाय गाठतलो असो विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलो.
नेक्स्ट टू डिकेड्स विल डिफाइन इंडियाज मार्च टुवर्ड्स बिकमिंग आत्मनिर्भर अँड विकसित भारत बाय 2047. इन दिस जर्नी उत्तराखंड ऑक्युपाइज अ पोझिशन ऑफ युनिक इम्पॉर्टन्स. देवभूमी उत्तराखंड हॅज एंटर्ड अ न्यू एरा ऑफ रोड, रेल, एअर अँड कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी.
देहरादूनात जाल्ल्या एका खासगी कार्यावळीत माध्यमांच्या भूमिकेचेर उलयताना उपराष्ट्रपतींनी म्हळे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका महत्वाची आसा. तांणी माध्यमांक सकारात्मक आनी विकासाभिमुख उपक्रमांक म्हत्व दिवपाचे आवाहन केले, जाका लागून तरणाट्या मदीं सकारात्मक विचारसरणी मजबूत जावपाक मजत जातली आनी राष्ट्र उभारणीची भावना बळकट जातली.
In a vibrant democracy like India, the media plays a vital role as the fourth pillar of our democracy. It acts as a bridge between the people and those in power, giving voice to the citizens, shaping public opinion and strengthening accountability and transparency in governance. I firmly believe that media has a great role in covering the stories of positive developments, also to make the people aware of the progressive march of our great nation.
उपराष्ट्रपतींनी म्हळे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला उत्तराखंडात फाटल्या दशकात रेल्वे, रस्ते, हवाई आणि दळणवळण कनेक्टिव्हिटीत लक्षणीय प्रगती पळयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडच्या प्रदेशात कनेक्टिव्हिटी मजबूत करपाक आणि विकासाक गती दिवपाक 3,250 कोटी रुपया परस चड किमतीच्या कितल्याशाच रेल्वे आणि रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे उक्तावण केले. पश्चिम बंगालातल्या मालदा हांगा एका सभेत उलयताना मोदींनी म्हळे की मालदाच्यान भारतातल्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनीक पाचवो वावटो दाखयतना म्हाका खोस जाता. कनेक्टिव्हिटी वाढोवपाक खूप अमृत भारत ट्रेन सेवा लेगीत सुरू करतले. ही देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आसा जी मा कालीच्या भूमीक मा कामाख्याच्या भूमीकडेन जोडटा. ही आधुनिक ट्रेन येता त्या कांय वर्सात पुराय देशात विस्तारतली अशें तांणी मुखार सांगले. ऑपरेशन सागर बंधूचो एक भाग म्हणून भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी श्रीलंकेतल्या B429 महामार्गाचेर 15 किलोमीटर अंतराचेर 120 फूट लांबीचो तिसरो बेली पूल यशस्वीरित्या बांधलो. जाफना आनी कँडी प्रदेशात हाच्या आदी 2 बेली पूल सुरू केल्या उपरांत हेर येस मेळ्ळा. मध्य प्रांतात स्थित हो पूल कँडी आनी नुवारा एलिया जिल्ह्याक परत जोडटा, जाका लागून चक्रीवादळ दितवाहन केल्ल्या विध्वंसा उपरांत एका म्हयन्या परस चड काळ विस्कळीत जाल्ली एक म्हत्वाची जीवनरेखा पुनर्संचयीत जाता. भारतीय लष्कराची अभियांत्रिकी कुशळटाय आणि संसाधनाच्या तैनातीत नैसर्गिक आपत्तीच्या काळात सहकार्य आणि एकतेची भावना अधोरेखित केल्या. हज यात्रेची प्रक्रिया पूर्ण करपाची अंतिम मुजत या महिन्याच्या 25 तारखेमेरेन वाढयल्या. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयान स्पष्ट केला की या तारखे उपरांत कसलोच अतिरिक्त वेळ दिवचे ना. मंत्रालयान हज यात्रेकरूंक तांच्या हज बुकींग आणि हेर कागदपत्रां अंतिम करपाचे आवाहन केला. यात्रेकरूंक तांचे वैध पासपोर्ट आणि वेचलेल्या हज ग्रुप ऑर्गनायझर व संबंधित कार्यालयात जमा करपाक आणि नुसूक पोर्टलचे ताची नोंदणीचे तपशील प्रविष्ट करपाचा सल्लो दिला. राष्ट्रपती भवन म्हळ्यार सर्किट वन 21 ते 29 जानेवारी मजगती सर्वसामान्या खातीर बंद उरतले. राष्ट्रपती सचिवालयाच्या म्हणण्या प्रमाण आगामी प्रजासत्ताक दीस परेड आणि बिटिंग रिट्रीट समारंभाक लागून सर्वसामान्यांचो दौरो बंद उरतलो. हिमाचल प्रदेशातल्या पांडोगा आणि परवाणू हांगा MSME तंत्रज्ञान केंद्रां स्थापन करपाक MSME मंत्रालयाची मान्यताय मेळ्ळ्या. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयान उना जिल्ह्यातल्या पांडोगा आणि परिसरात आणि हिमाचल प्रदेशातल्या सोलन जिल्ह्यात परवाणू औद्योगिक क्षेत्रात MSME तंत्रज्ञान केंद्र स्थापन करपाक मान्यता दिली. बुद्धिबळात जागतिक जैतिवंत डी गुकेश फाल्यां नेदरलँडातल्या विस्क आन झी हांगा उझबेकिस्तानाच्या जावोकीर सिंद्रो आड टाटा स्टील मास्टर्स मोहिमेची सुरवात करतलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 ते 4 दिसात पंजाब आणि हरयाणात हलको पाऊस पडपाचो अदमास दिला. याविषयी आकाशवाणीकडून IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जेनामानी यांनी सांगले.
भारत मौसम विज्ञान विभाग से जो अपडेट है, कोहरा का जो कंडीशन है, आज जो मेन सिटी दिल्ली में जो है 200 मीटर विजिबिलिटी आ गया था और कई जगह पर भी डेंस फॉग रिकॉर्ड किया गया है. जैसे पश्चिम उत्तर प्रदेश में मेनली तो जैसे हिंडन एयरपोर्ट है वहां भी विजिबिलिटी 0 चला गया था. अगर तापमान का बात करें तो कोल्ड वेव कंडीशन ऐसे बहुत जगह से कम रिकॉर्ड किया गया है. और अगर तापमान का बात करें तो दिल्ली में 4 से 5 डिग्री का तापमान आज दर्ज किया गया.
राष्ट्रीय खबरों सप्लियो. नमस्कार.